पुढची नोंद आहे जांब. इंग्रजी त्याला रोज ॲपल म्हणतात. जांब हा लहान आकाराचा वृक्ष मिरटेसी कुलातील असून त्याचं शास्त्रीय नाव सायझियम जांबोस आहे. लवंग, पेरू, मिरी या वनस्पतींचाही याच कुलात समावेश केला जातो. हा वृक्ष मूळचा दक्षिण पूर्व आशियाच्या उष्ण प्रदेशातील आहे. तो जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी फळांसाठी आणि शोभेसाठी लावलेला दिसून येतो. भारतात केरळमध्ये तो मोठ्या प्रमाणावर दिसतो. जांब या वनस्पतीचे मोठे झुडूप किंवा वृक्ष 3 ते 12 मीटर उंचीपर्यंत वाढतो. खोड आणि फांद्या रोमहीन, साधारणपणे चपट्या असतात. पानं साधी, हिरवी गर्द आणि भाल्यासारखी असून 10 ते 20 सेंटीमीटर लांब आणि 2 ते 4 सेंटीमीटर रुंद असतात. याला फेब्रुवारी महिन्याच्या सुमाराला पांढरी किंवा हिरवट पांढरी, मोहक आणि सुगंधी फुले येतात. फुलामध्ये 4 दले असून अनेक पुकेसर असतात. मृदूफळ पेरू किंवा सफरचंद अशा फळांच्या आकारात असतं. फळे फिकट हिरवी, हिरवी गुलाबी, जांभळी, रक्तवर्णी किंवा गर्द लाल आणि गर्द जांभळी अशा वेगवेगळ्या छटामध्ये असतात. एकावेळी झाडाला सुमारे 700 फळे येतात. फळांचा गर रसाळ, कुरकुरीत, गुलाबाच्या वासाचा व स्वादाचा असतो, परंतु कमी गोड असतो. फळामध्ये करड्या 1 ते 2 बिया असतात. फळापासून मुरंबा आणि जेली तयार करतात. पाने रेचक असून पानापासून मिळवलेले बाष्पनशील तेल स्नायूंच्या दुखण्यावर वापरतात. फळे मूत्रल असून ती मेंदू आणि हृदय यावर शक्तिवर्धक असतात, असा आयुर्वेदात उल्लेख आहे. ही नोंद कुलकर्णी किशोर यांनी लिहिली होती.